जाण. हसतोस काय तू?
अगं कोणीतरी बाई नाही, स्वतः मामीच नाचत असतात.
काय? अरे
नको. मामाना ना कला केंद्रात जो नाच बघायची सवय होती, त्यात तर बघायचे पैसेही उधळायचे. म्हणून मामीनीच हा उपाय शोधून काढला.
काय स्वतः नाचायचा?
हो.
कमालच आहे.
कमाल काय त्यात, मामा घरात राहतात आणि पैसे पण घरात राहतात.
अरे पण शी.
नाही पण काय नशीब असत ना एकच.
तुला काय म्हणायचंय?
मामा खूप नशीबवान आहे.
सरू लागली रात राया जळू लागली वात. सरू लागली रात राया जळू लागली वात. निघाया छानी करा इश्काची हो बात. इश्काची हो बात तुमच्या माझ्या.